ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखर कारखान्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार गाळप. गाळप हंगाम 2020-21 5 नोव्हेंबर पासून सुरू होईल. जिल्ह्यातील 4 कारखान्यांना 80% दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. साखर कारखाना परिसर, बॉइलिंग कार्य आणि पॉवर हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखान्यांचे निरीक्षण करून सर्व साखर कारखान्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना गाळप हंगाम सुरू होण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. गाळप हंगाम 2020-21 आगामी 5 नोव्हेंबरला सुरू होईल. साबितगडच्या त्रिवेणी साखर कारखान्याने 85%, अगौतच्या एकल कारखान्याने 80%, अनूप शहरातील दी किसान राज्य साखर कारखान्याने 75% दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. बुलंद शहरातील वेव साखर कारखाना थकबाकी आणि दुरुस्तीमध्ये अजूनही मागेच आहे. इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत 65% दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. साखर कारखान्यांवर 128 करोडची थकबाकी देय आहे. सोमवारी अनामिका साखर कारखान्याने शेतकऱ्यांना 6,68,79,000 रुपये दिले आहेत. तरी अजूनही 21,08,98,000 रुपये साखर कारखान्यांवर देय आहेत. जिल्हा ऊस अधिकारी DK सैनी यांनी सांगितले की सर्व साखर कारखान्यांना थकबाकी भागवण्याबाबत नोटीस देण्यात आल्या आहेत. वेव साखर कारखान्याला जिल्हा अधिकाऱ्याकडूनही नोटीस देण्यात आली आहे. 85% दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. 5 नोव्हेंबर पर्यंत सर्व साखर कारखान्यात गाळप सुरू होईल.